भाग 37 भक्तीसाठी एकत्र रहने। इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय 24 ते 25 वचन, पहिले करिंथकरास पत्र याचा 11वा अध्याय 23 ते 24 वचन, कलयसीकरास पत्र याचा 3रा अध्याय 15 ते 17 वचन। विश्वासणारा रोज परमेश्वराने भक्ती करूला एकत्र हेत, ते पवित्र शास्त्रातून शिकत, प्रार्थना करहत, ते गीता हातून परमेश्वराने उपकार स्तुती करहत, त्यांनी परमेश्वरासाठी अर्पण आणूला पाहिजे। येशूने आपल्या शिष्याला त्याच्या मरणाने आठवण करूला आखी, ते सगळं एकत्र ही जेवण करहत, जी भाकर ते खात ते येशूने शरीराने आठवण करहत, की येशू आमने पापासाठी क्रुसावर मरण पावना। ज्यावेळेस ते द्राक्षरस पियेत तहा ते येशूने रक्ताने आठवण करहत, की आम्हाला आमने पापापासून सोडवण्यासाठी येशूने रक्त सांडवा। येशूने यस तोवर आम्ही एकमेकांबरोबर राहूला पाहिजे, येशूने आठवण केली पाहिजे।